पाठ्यपुस्तक पाठ आठ सणवार तीन सण आणि पकवाने
एक
काय मज्जा आली ना या दिवाळीत. खाद्यपदार्थांची नुसती रेलचेल होती ना. लाडू, करंजा, अनारसे, चिवडा, चिरोटे, चकल्या, शंकरपाळे. शिवाय जेवणात रोज एक वेगळं पकवान. काय काय ग, मला तर नावही आठवत नाहीत, सांग ना पिहू.
तू खूप वर्षांनी आलीस ना पुण्याला, म्हणून तुला गंमत वाटतेय. मला तर बाहेर जाऊन काहीतरी छान भेळ, पावभाजी, मिसळ, बटाटेवडा असं खावंसं वाटतंय. बासुंदी, श्रीखंड, फ्रूट सलाड आणि खव्याच्या पोळ्या खाऊन ना मला कंटाळा आलाय.
ए, पण काकूनी पुरणपोळ्या का नाही केल्या ग? आणि शेवयाची खीर आणि खोबऱ्याच्या वड्या. हो, आठवलं मला, पाकातल्या पुऱ्याही करायची ना ती.
अगं वेडी आहेस का? कुठल्या सणाला कुठलं पकवान करायचं ते ठरलेलं असतं. उगाच केव्हाही काहीही करत नसतात. म्हणजे पुरणपोळी होळीलाच, तर गुळाच्या पोळ्या संक्रांतीलाच, खीर किंवा पाकातल्या पुऱ्या रंगपंचमीला, आणि नारळी भात आणि खोबऱ्याच्या वड्या नारळी पौर्णिमेलाच करतात. शीरखुर्मा ईदला करतात ना, तसंच.
आणि क्रिसमस केक क्रिसमसला. पण किती वेळ लागतो ग हे पदार्थ करायला? त्या दिवशी काका तासभर बासुंदी आठवत बसला होता. दिवाळीच्या आधी तर काकूचा अख्खा दिवस गेला निगुतीनं करंजा करण्यात. पण काहीही म्हण, मला तर हे ताजे घरी केलेले पदार्थ फार आवडले त्या फ्रीजमध्ये साठवून ठेवलेल्या डबाबंद पदार्थांपेक्षा.
बरोबर आहे तुझं, पण मला नाही वाटत की लोक यापुढे एवढे पदार्थ घरी करत राहतील. पूर्वी करत असायचे, पण आता कुणाला वेळ आहे?
पण आयतं आणून खाणं म्हणजे आरोग्याचा प्रश्न. मी तर शिकणारे बुवा हे पदार्थ करायला. तू मला काही पदार्थांचं साहित्य आणि कृती लिहून तरी दे, बघ मी करते की नाही ते.
कुठल्या पदार्थाची कृती हवी आहे तुला? झटपट पदार्थांची की निगुतीने करायच्या पदार्थांची?
आत्ता तरी दोन्ही प्रकारातल्या एकेका पदार्थाची दे. ते जमले तर पुढे तुझ्याकडून वेगवेगळे पदार्थ शिकत राहीन.